अध्याय सोळा। पासे माये मंदिरामाने निंगलो मोठो आवाज वनायो, ते त्या हात देवदूताला ख्या, जा देवा कोपा हात वाट्यो दोर तिवो रेचवा एन रिकामे को आ। पासे पोयले देवदूते जायन त्या वाटे दोर तिवो रेचवी, तवे ज्या महा वय त्या जंगली जनावरा निशाने आती एन जहाय त्या मूर्तील पागे पोडल्याते, ओहडा योक योका अंगाल तारास देणारा फोड पोडियेना। पासे बिहरे देवदूते त्या वाटे दोर्यावर रेचवी, ताने पायी मोला महा लोया रोका जाया एन दोर्या माने बादा जीव मोगुया। पासे तिसरे देवदूते त्या वाटी नोयो एन पाया जी पा यहावो रेचवी, तोवे त्या पायी लोय बोनी गुया। तोवे माये या पाया देखरे कोणारा देवदूता लागता वनायो का, जो तू है एना तो जो तू चोखो है ते तुये ओहडो न्याय कोलो है, त्या हाटी तू खोरो न्याय कोणारो हा एन तो न्याय बोराबोर है। कहाका त्याहाय तो सोती महाल एन भविष्यवाद्याल माये टाकीन त्याहा लोया पाट ये दोर त्यो ओवाडिहा एन आम्ही त्याहाल तुये लोय पिया देन्हा, ई त्याहाल हारी शिक्षा है। तोवे माये वेदेल बोलता उनायो का, हा ओ मालका बादा अधिकारा देवा तो न्याय खोरा एन हारा हेता। पासे चौथे देवदूते त्या वाटी दिहावो रेचवी, त्या हाटी दिहा खूब हेक वादी गोय एन तेकोय माहे बुजलाये, ये डिगे गोरम जाळे को बुजला नाय ओढा कादा रोया नाय। या पिडा दोवाणारा जाल अधिकार हे त्या देवाल, त्या नावाल त्याय खूप गाळ्यो देन्यो पेन त्याय पापी मारक सोडीन आपे मन वळवीन कादे त्या उपकार मान्या नाय। पासे पाचवे देवदूते त्या वाटी जोंगली जनारा राजगादीवर रेचवी, तोवे त्या राज अंधारामा बुडी गयो एन लोखाय त्या मोठे दुखे कोय जीप चाव्यो, त्या दुखे कोय एन पिढे कोय त्याय होरगा देवाल गाळ्यो देनो एन त्याय त्या कामा बोदल मन बोदल्या नाय। तोवे सहावे देवदूते वाटी त्या मोठी फरात नोय तेवो रेचवी, तोवे दिही निंघे त्यापाने ज्या राजा येणार आहे त्या वाट तियार ओय, या हटी ते पाये आटाय गोया एन ओजगरा मुयामाने एन जोंगली जनावरा मुयामाने एन त्या खोटा भविष्यवाद्या मुयामाने निंगणारा डेडका हरका तीन खराब आत्मा माये देख्या। कहाका त्या नोवाय गोठी कोणारा बुध आत्मा आता, त्या अखा दुनिया माने राजाल बादो अधिकारवाळा देवा त्या मोठा दिहा लोडाय हटी योगठा कोरा बा त्या असे जाता। देखा आय जेहको चोरी है तेहको आय युकायुकी ही, आपे फाडके हचवीन मा वाट जोता रोणारा सुखी, त्याहाल उगडा वागडा या लाज बी लागणारी नाय। त्याहाय दुनिया मान्यो बाद्यो लष्करो युका डोगाले पाहे गोळो कोयो, ते डोगालेल इब्री बोली माय हर्म गीदोना डोगाले हिंको आकते है। पासे हातवे देवदूते त्या वाटी वाराओ रेडी, ते वेळे होरगामाने मंदिरामाने राजगादीपाने मोठा आवाजे कोय होबे दिना एन वादळा गाजता लाग्या एन कोकडता लाग्या एन विजो चमकतो लाग्यो एन खूप जोर कोय दोरती कापी, माहे दोरती व जाये ते पाने ओहडी जोर कोय दोरती कोय बी कापेल नाय, ओहडी दोरती कापी ते कोय बाबिलोनिया मोठा सैरा तीन भाग जाया, आखा दुनिया माने सैरे पोडी गुये देवाल बाबिलोना बादे पापे दिया नामा येने एन त्या कोपा पियाला पाने आखरी ठिपको पोडत आहोदू त्या सैराल मोठी शिक्षा जाई। बेटे उडी गोये मोठा डोगे सोपाट जाया, बोर सो बोहणार नाय एको होरगा माने गारहे पाय पोड्यो, जुगा माने अंदाजे योक मन वोजना गारियो लोखा पोड्यो, तोवे गारहे या मोठी पीडा हटी देवाल लोखाय गाळ्यो दिन्यो, काका ते गारहे पीडा खूबूच खूब मोठी आती।